आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर सरकारचा मुख्य भर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमांवरील कुंपणांचं काम पूर्ण करणं आवश्यक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. देशातील सुधारणांचं पर्व ही सक्तीची बाब नसून सरकारसाठी ती वचनबद्धता आणि दृढ विश्वास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नमूद केलं. सरकारी धोरणं ही लोकहिताची आणि विकासपूरक तसंच प्रगतीला चालना देणारी आहेत असंही ते म्हणाले. दिल्लीत काल एका माध्यम समूहानं आयोजित केलेल्या जागतिक नेत्यांच्या मंचाला संबोधित करताना ते बोलत होते. सुधारणांसाठी सरकारनं एक स्पष्ट आराखडा तयार केल्याचं सांगून प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर मुख्य भर देण्यात आला आहे. देशाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी भारत धोरणात्मक पातळीवर आधुनिक सुधारणा धोरण राबवत आहे. त्याविषयीचा दृष्टिकोन सरकारनं बदलला असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. जागतिक आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना संसाधनांचा शस्त्र म्हणून वापर आणि वाढता अविश्वास या परिस्थितीमुळे नवीन आव्हानं निर्माण होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जग भारताकडे आशा आणि विकासाचं उज्ज्वल केंद्र म्हणून पाहत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यानंतर अवघ्या 45 दिवसात भारत बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा दल यांना 1000 थोडी अधिक जमीन हस्तांतरित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचं कौतुक केलं आहे. गेल्या 12 वर्षांपासून सीमेवरील कुंपणासाठीची जमीन देण्याची मागणी प्रलंबित होती असं शहा म्हणाले. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी सीमा कुंपणाचं काम पूर्ण अत्यंत महत्वाचं असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. बेकायदेशीर स्थलांतराबाबत सरकार शून्य सहिष्णुता धोरण कायम ठेवणार असल्याचंही शहा यांनी स्पष्ट केलं. भारत आणि नेपाळ संयुक्त कार्यगटाच्या 14व्या बैठकीत काल द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व पैलूंसह सीमा व्यवस्थापन आणि सुरक्षेबाबतचे सहकार्य दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला. डेहराडून इथं संपन्न झालेल्या या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पौसमी बसू यांनी केलं तर नेपाळचे नेतृत्व गृहमंत्रालयाचे सहसचिव आनंद काफले यांनी केलं. महाराष्ट्र आणि जर्मनी इथल्या हेसे राज्यांदरम्यान काल गुंतवणूक नाविन्यपूर्ण उपक्रम रोजगार आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भात एक सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हेसे राज्याचे अध्यक्ष बोरिस राईज यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामध्ये उद्योग सेवा क्षेत्र माहिती तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळ आणि परस्पर देशांमध्ये गतिशीलता या क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे. ब्रिक्सच्या आयसीटी गटाच्या 5 दिवसांच्या परिषदेचा काल पुण्यात समारोप झाला. केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली काल ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक झाली. विश्वासार्ह नाविन्यपूर्ण सक्षम आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडवण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन सिंधिया यांनी यावेळी केलं. मानवतेचं मूल्य केंद्रस्थानी ठेवून उभारलेल्या ब्रिक्स भागीदारीनं तंत्रज्ञानाला मानवी चेहरा आणि मानवी मन दिलं पाहिजे असं ते म्हणाले. या बैठकीदरम्यान माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. जयपूरमध्येही काल ब्रिक्स पर्यटन मंत्र्यांची बैठक पार पडली. पर्यटन क्षेत्रातील सहकार्य दृढ करणारा जयपूर जाहीरनामा एकमतानं या बैठकीत स्वीकारण्यात आला. पर्यटनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शाश्वत पर्यटन पद्धती कौशल्य विकास आणि प्रवास सुलभता या बाबींचा जाहीरनाम्यात समावेश आहे. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. आज आंध्र प्रदेशमध्ये ब्रिक्स देशांच्या युवा मंत्र्यांची बैठक होत आहे तर उद्या क्रीडा मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीचं अध्यक्षस्थान युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय भूषवणार आहेत. युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे बैठकीत सहभागी होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. केजच्या साने गुरुजी निवासी महाविद्यालयाच्या शिक्षिका डॉ कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. साखरेचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालं असलं तरी देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही सरकारनं दिली आहे. साखरेच्या दरात अलीकडे झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्राहकांसाठी दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत. परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अलीकडच्या काळात साखरेच्या किरकोळ दरांमध्ये वाढ होऊन ते 55 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे दिग्गज सदस्य मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी काल ढाका इथं 23वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. आलमगीर यांची गुरुवारी झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 255 मतं मिळवून निवड झाली होती. त्यांनी ओली अहमद यांचा पराभव केला. भारत आणि ब्रिटन यांच्या दरम्यान संयुक्त सराव प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या सशस्त्र दलातील द्विपक्षीय देवाणघेवाण वृद्धिंगत करण्यावर काल दिल्लीत एका महत्वपूर्ण चर्चेदरम्यान सहमती दर्शवण्यात आली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी ब्रिटनच्या संरक्षण विभागाचे स्थायी सचिव जेरेमी पोकलिंग्टन यांच्यासमवेत भारत ब्रिटन संरक्षण सल्लागार गटाच्या 25व्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांनी भारत युके व्हिजन 2035 आणि 10 वर्षांचा संरक्षण औद्योगिक पथदर्शी आराखडा यांच्या माध्यमातून संशोधन आणि विकासावर विशेष भर दिला आहे. युक्रेनमधील क्रिव्ही रिह इथल्या एका शॉपिंग सेंटरवर रशियानं केलेल्या ड्रोन हल्ल्यात 16 जण ठार तर 130 अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 22 मुलांचा समावेश असून 5 मुलांसह एकूण 29 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती तिथल्या लष्करी सूत्रांनी दिली आहे. क्रिव्ही रिह हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांचं जन्मगाव आहे. सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचा निषेध केला. युक्रेनही रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि वोल्गाग्राड भागातील लष्करी हवाई तळाला लक्ष्य केलं आहे. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा आणि झारखंड यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात झारखंडनं मध्य प्रदेशचा तर हरियाणानं छत्तीसगड संघाचा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकासाठी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात लढत होणार आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्या टप्प्यात काल झालेल्या सामन्यात नेदरलँड्सनं भारताचा 2-0 असा पराभव केला. भारताची यानंतरची लढत ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताची 18 वर्षीय महिला कुस्तीपटू काजल ढोचक हिनं 76 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. काजलनं चीनच्या खेळाडूचा पराभव केला. काजलच्या या ऐतिहासिक कामगिरीपाठोपाठ भारताच्याच तनु शर्मा आणि सविता यांनीही आपापल्या वजनी गटात रौप्य पदकाला गवसणी घातली. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना चीनच्या अव्वल नामांकित लियू शेंगशू आणि टँग निंग यांच्याशी होणार आहे. भारतीय जोडीनं काल चीनच्या जोडीचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. या विजयामुळे या जोडीनं भारतासाठी एक पदक निश्चित केलं आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारी ही पहिलीच महिला जोडी आहे. तर पुरुषांच्या दुहेरीच्या स्पर्धेत सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांना चीनच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला, त्यामुळे ही जोडी स्पर्धेतून बाद झाली आहे. हवामान. मध्य प्रदेशात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आसाम, सिक्कीम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासह देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये उद्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आज सकाळी दिल्ली एनसीआरच्या काही भागात पाऊस झाला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर सरकारचा मुख्य भर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमांवरील कुंपणांचं काम पूर्ण करणं आवश्यक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवणार भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.